आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जम्मू काश्मीरमधील विकास प्रकल्पांमुळे राज्याला नवी गती मिळेल, पंतप्रधानांचा विश्वास. केंद्र सरकारच्या 11 वर्षात देशात उल्लेखनीय परिवर्तन. कॅनडात होणाऱ्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार. रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात 0.5% कपात. मॅग्नस कार्लसनला 7व्यांदा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद. आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं काल ठाण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले विकास प्रकल्प राज्याच्या विकासाला नवीन गती देतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये 46,000 कोटी रुपयांच्या खर्चाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही पंतप्रधानांनी केलं. तसंच या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जगातल्या सर्वात उंचीवरच्या चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटनही त्यांनी केलं. देशातला सर्वात उंचावरचा केबल पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते झालं. चिनाब आणि अंजी हे पूल जम्मू काश्मीरसाठी समृद्धीचं प्रवेशद्वार होतील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आज जम्मू काश्मीर का नौजवान नए सपने भी देख रहा है और उन्हें पूरे भी कर रहा है. अब काश्मीर का नौजवान बाजारों को, शॉपिंग मॉल्स को, सिनेमा हॉल को गुलजार देख करके खुश है. यहां के लोग जम्मू काश्मीर को फिर से फिल्मों की शूटिंग का प्रमुख केंद्र बनते देखना चाहते, इस क्षेत्र को स्पोर्ट्स का हब बनते देखना चाहते. विकास का जो वातावरण जम्मू काश्मीर में बना था वो पहलगाम के हमले से डिगने वाला नहीं है. जम्मू काश्मीर के आप सभी लोगों को और आप सबसे नरेंद्र मोदी का वायदा है, मैं यहां विकास को रुकने नहीं दूंगा. यहां के नौजवानों को सपने पूरा करने से कोई भी बाधा अगर रुकावट बनती है तो उस बाधा को पहले मोदी का सामना करना पड़ेगा.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवला तसंच शालेय विद्यार्थ्यांबरोबर प्रवास केला. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतामध्ये गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांमधून आम्ही गेल्या 11 वर्षात केंद्र सरकारनं काही प्रमुख क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकत आहोत. या मालिकेतील आजचा विषय आहे स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात भारतानं केलेली प्रगती. ऐकूया एक वृत्तांत.
गेल्या दशकात भारताने स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात देखील भारत जगातला आघाडीचा देश ठरतो आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेसह अन्य शाश्वत ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून 2024-25 या आर्थिक वर्षात देशाची अक्षय ऊर्जा क्षमता 220.10 गिगावॅट झाली आहे. ही क्षमता गेल्या वर्षीपेक्षा 29.52 गिगावॅटनं जास्त आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, जैव ऊर्जा कार्यक्रम आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर यांसारख्या उपक्रमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. याशिवाय हवामान बदलाच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यामध्ये भारताने सक्रिय भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या संघटनेचा भारत हा संस्थापक सदस्य आणि प्रमुख घटक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, आपली वसुंधरा एक आहे परंतु आपले प्रयत्न अनेक असले पाहिजे. गेल्या दशकातील भारताच्या प्रवासावरून हेच स्पष्ट होतं की शाश्वत विकास हे केवळ एक उद्दिष्ट नाही तर ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
भारत आणि मध्य आशिया देशांनी डिजिटल प्रणालीद्वारे परस्पर देशातील आर्थिक संपर्काचे महत्व अधोरेखित केलं आहे. भारत मध्य आशिया संवादाची चौथी बैठक काल नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चौथ्या भारत मध्य आशिया संवादानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात या राष्ट्रांनी आंतरबँक संबंध वाढवण्यावर आणि राष्ट्रीय चलनांमध्ये व्यापार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि लोकांमधील देवाणघेवाण वाढणार आहे. मध्य आशिया देशांसमवेत असणाऱ्या भारताच्या संबंधांना प्राधान्य राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान काल नवी दिल्लीत कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत बोलत होते. मध्य आशिया संवादाच्या चौथ्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेविषयी मंत्र्यांनी मोदींना माहिती दिली. यावेळी मोदींनी आर्थिक आंतरसंबंध, विस्तारित संपर्क जाळं, संरक्षण वृद्धी आणि सुरक्षा सहकार्य तसंच नव्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्याविषयी त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटी कॅनडामध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काल दूरध्वनीद्वारे मोदी यांच्याशी संवाद साधत त्यांना या परिषदेचं निमंत्रण दिलं. तर मोदी यांनी या परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसंच मोदींनी कार्नी यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि हितसंबंधांना लक्षात घेत नव्या जोमानं एकत्र काम करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. यामध्ये रेपो दरात 0.5% कपात करण्यात आली असून आता रेपो दर 5.5% झाला आहे. फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली असून या कालावधीत रेपो दर एकंदर 1% कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 3.7% आटोक्यात राहील असा सुधारित अंदाज पतधोरण समितीनं आढाव्यात व्यक्त केला आहे. याआधी हा दर 4% राहील असा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक वृद्धी दर 6.5% कायम ठेवण्यात आला आहे. सोन्याचे दागिने गहाण ठेवून 2.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना आता 75%ऐवजी 85% इतक्या रकमेचं कर्ज मिळेल असं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं. देशात परकीय चलनाचा पुरेसा साठा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. व्याजदर कपातीच्या निर्णयाचं उद्योजकांच्या संघटनांनी स्वागत केलं आहे. देशभरातल्या विविध भागात ईद उल अझा म्हणजेच बकरी ईदचा सण आज साजरा केला जात आहे. दिल्लीमध्ये जामा मशीद, फतेहपूर मशीद आणि शाही ईदगाह इथं मुख्य नमाज अदा होणार आहे. राष्ट्रपतींनी बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, श्रद्धा आणि मानवी मूल्यांचं प्रतीक असून तो समाजात एकता, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल 12 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडे आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं सामूहिक बक्षीस जाहीर झालं होतं. या नक्षलवाद्यांना मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत भेट दिली. नॉर्वेचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसननं 7 नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यानं स्पर्धेत अर्जुन इरिगासी विरुद्ध बरोबरी साधल्यानंतर 16 गुणांसह विजेतेपद पटकावलं. फॅबियानो कारुआनानं दुसरं तर भारताच्या गतविजेता डी गुकेशला 3 स्थानावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या स्पर्धेत युक्रेनच्या अॅना मुझीचुकने विजेतेपद पटकावलं. चीनची लेई टिंगजी दुसऱ्या आणि भारताची कोनेरू हंपी दुसऱ्या स्थानावर राहिली. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं काल संध्याकाळी ठाण्यातल्या राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. रामायण महाभारताचे व्यासंगी असलेल्या दाजी पणशीकर यांनी 50 वर्षांहून अधिक काळ व्याख्यानं आणि लेखनातून समाजाचं प्रबोधन केलं. त्यांनी दैनिकांमधून सलग 16 वर्ष लेखमाला लिहिल्या होत्या. महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता, कथामृतम, कणिकनीती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्रगंगा, अपरिचित रामायण तसंच गानसरस्वती किशोरी आमोणकर, आदिशक्तीचा धन्योद्गार अशी मौलिक ग्रंथसंपदा दाजी पणशीकरांनी आपल्या लेखणीतून साकारली. भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचं वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या व्यासंगी परंपरेचा मोठा दुवा निखळला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आजन्म ग्रंथोपासक, सडेतोड समीक्षक अशा व्रतस्थ विचारवंताचं निधन ही मोठी हानी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राचा गेल्या 50 वर्षाचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेलं व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जम्मू काश्मीरमधील विकास प्रकल्पांमुळे राज्याला नवी गती मिळेल, पंतप्रधानांचा विश्वास. केंद्र सरकारच्या 11 वर्षात देशात उल्लेखनीय परिवर्तन. कॅनडात होणाऱ्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार. रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात 0.5% कपात. मॅग्नस कार्लसनला 7व्यांदा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद. आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं काल ठाण्यात निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.